भाषा आपली सर्वांचीच, लेख दहावा नसणे. हॅम्लेटला मोठा गहन प्रश्न पडला होता, टू बी ऑर नॉट टू बी. पुढे त्या बिचाऱ्याची मानसिक स्थिती फारच चमत्कारिक झाली वगैरे भाग आपल्याला ठाऊक आहेच. भाषेच्या दृष्टीनं हॅम्लेटच्या ह्या समस्येचा विचार केला तर इंग्लिश भाषेतली ही रचना फार सोपी आहे. नकार दाखवायचा झाला की क्रियापदाच्या जोडीनं नॉट वापरलं की झालं, ही इज देअर. नकारार्थी करायचं झालं तर ही इज नॉट देअर. इज ही कमिंग? नो, ही इज नॉट कमिंग. डीड ही गेट द लेटर? नो, ही डीड नॉट गेट इट. थोडक्यात म्हणजे इंग्लिश भाषेतला नन्नाचा पाढा सोपा आहे. आपल्या प्राचीन संस्कृत भाषेतही असाच प्रकार आहे. सा अत्र अस्ति, सा अत्र न अस्ति, नास्ति. सा गृहं गच्छति म्हणजे न वापरला की नकारात्मक वाक्य बनतं. रुसी, जर्मन वगैरे भाषांमधूनही अशीच पद्धत दिसते. उदाहरणार्थ रुसी भाषेत अना पनिमायेत तिला समजतं, तर नकारात्मक होतं अना नि पनिमायेत, तिला काही समजत नाही. ओन गवरील, ओन नि गवरील, तो म्हणाला, तो म्हणाला नाही. किंवा जर्मन भाषेत एर कॉम्प्ट हॉइट, एर कॉम्प्ट निष्ट हॉइट, तो आज येतो, तो आज येत नाही. युरोपात रोमनांनी साम्राज्य स्थापलं, अनेक अर्थांनी गाजवलं, तरी संस्कृतीचा ठेका मात्र फ्रेंचांकडेच दिसतो. ह्या पार्श्वभूमीवर फ्रेंचांचा भाषिक अभिमानही फार प्रखर, त्यामुळे फ्रेंचांच्या नकाराची तऱ्हा तर आणखीनच वेगळी. त्यांना तर नकार एकदा सांगून पुरत नाही. एकदा नाही म्हणलं आणि तेवढ्यात तुम्ही विसरलात तर नकार ऐकणाऱ्याच्या मनावर चांगला ठसावा म्हणून ते वाक्याच्या शेवटी पुन्हा तो ठासून सांगतात, हलवून खुंटा बळकट केल्याप्रमाणे. झपाल, झपाल म्हणजे मी बोलतो पण मी बोलत नाही असं म्हणायचं झालं तर ज नपाल, ज नपाल पा. एवढं म्हणून पुरत नाही तर पुढे पा म्हणावं लागतं, म्हणून ज नपाल पा. त्रिवार नाही पण दुहेरी नकार. उफु कोम्प्रने? नो, ज न कोम्प्री पा. तुम्हाला कळलं का? नाही, मला काही कळलं नाही. आपल्याकडच्या वैदिक परंपरेमध्ये जसं इंद्राय इदम दत्तम एवढं म्हणून पुरत नाही तर पुढे न मम असं म्हणावंच लागतं, त्याप्रमाणे सारं काम कसं चोख आणि कायदेशीर हवं. तेव्हा थोडक्यात असं म्हणता येईल की टू बी नॉट टू बी, अस्ति नास्ति, भवती न भवती, जाईन निष्ट जाईन, येस्त नि येस्त, अशा सकारात्मक नि नकारात्मक जोड्या बनवताना इतर भाषांमध्ये क्रियाविशेषण लागतं. तेव्हा थोडक्यात असं म्हणता येईल की टू बी नॉट टू बी, अस्ति नास्ति, भवती न भवती, जाईन निष्ट जाईन, येस्त नि येस्त, अशा सकारात्मक नि नकारात्मक जोड्या बनवताना इतर भाषांमध्ये क्रियाविशेषण लागतं. आपल्या मराठीत मात्र हे प्रकरण एकदम वेगळं आहे. नुसतंच वेगळं आहे असं नाही तर अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे. मराठीचं वेगळेपण असं की न, निष्ट, नॉट, नी, न, पा अशा कोणत्याही नकारात्मक शब्दाची क्रियाविशेषणाची जोड न देता आपण नकार दाखवू शकतो, कारण नकार दाखवणारं पूर्ण वेगळं स्वतंत्र असं एक क्रियापदच मराठी भाषेत आहे, ते म्हणजे नसणे. काहींना वाटेल की अरे हे काय क्रियापद आहे, आता साधा संधी आहे. संस्कृतात न अधिक अस्ति नास्ती होतं, त्याप्रमाणेच असणे ला न लावला की नसणे. नाही, नसणे हा संधी नाही. न अधिक आहे यांचा संधी केला तर काय रूप होईल? नाहे होईल. असणे अधिक न केलं तर काय होईल? नासणे. नासणे असं एक क्रियापद मराठीत आहेच, पण त्याचा अर्थ खूपच वेगळा आहे हे आपल्याला चांगलं ठाऊक आहेच. म्हणजे नसणे हा कुठल्याही प्रकारचा संधी वगैरे नाही, तर ते स्वतंत्र क्रियापदच आहे. नसणे हे क्रियापदच आहे म्हणून तर ते इतर क्रियापदांप्रमाणे चालतं. म्हणजे मी नाही, तू नाहीस, ते नाहीत इत्यादी. हे क्रियापद आहे म्हणून चालतं, त्याला वेगवेगळे प्रत्यय लागतात. ते प्रत्यय कर्त्यानुसार काळानुसार बदलतात. नसणे हे क्रियापद असल्यामुळे ह्याची भूतकाळाची रूपंही अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, तू काल घरी नव्हतास. भूतकाळाप्रमाणेच भविष्यकाळाची रूपंही आहेत. उदाहरणार्थ, मी उद्या संध्याकाळी घरी असेन की नसेन हे सांगता येत नाही. त्याचप्रमाणे तो असेल किंवा तो नसेल, तो घरी असो किंवा नसो इत्यादी. नसणे हे जर क्रियापद नसतं, इतर भाषांमध्ये आहेत त्याप्रमाणे क्रिया विशेषण असतं, तर त्याच्या रूपात कसलाही बदल झाला नसता ते अव्ययाप्रमाणे अविकारी राहिलं असतं. मराठीतल्या ह्या वैशिष्ट्यपूर्ण क्रियापदांची जाणीव अनेकांना नसली तरी काही चांगल्या कोशकारांनी अर्थातच ह्या क्रियापदाची नोंद घेतलेली आहे आणि त्यांनी आपल्या कोशामध्ये नसणे हे क्रियापद स्वतंत्रपणे दाखवलेलंही आहे. नसण्याचं एक साधं उदाहरण पाहूया. आनंद आत्ता घरात आहे, याचं नकारात्मक काय होईल? आनंद आत्ता घरात नाही. आनंद घरात नाही आहे असं होत नाही. ह्या वाक्यात इंग्लिश, संस्कृत, जर्मन, रुसी वगैरे भाषांप्रमाणे कोणतंही नकारदर्शक क्रियाविशेषण ॲडव्हर्ब वापरलेलं नाही, तरीही ह्या वाक्याचा अर्थ नकारात्मक आहे. आहे की नाही गंमत? संस्कृत किंवा इतर कोणत्याही आधुनिक आर्य भाषांमध्ये मुळीच नसलेलं हे वेगळं क्रियापद मराठीत आलं तरी कुठून? हा खरं तर एक संशोधनाचाच विषय आहे. उत्तरेकडे या प्रश्नाचं उत्तर सापडत नाही. दक्षिणेकडे असलेली आपली शेजारीण म्हणजे कन्नड, ह्या भाषेतून नसणे मराठीत आलं असेल का? नम्म तुझं, हेसरू, नाव, यादी वळगे, यादीत, इदे आहे. आणि नम्म हेसरू, यादी वळगे इल्ल, तुझं नाव यादीत नाही. ह्या कन्नड रचनेत असं दिसतं की नकारासाठी इल्ल शब्द वापरताना तिथे इदे हे क्रियापदाचं रूप येत नाही, तर फक्त इल्ल येतं. पण ह्या इल्ल शब्दात लिंग, वचन, काळ ह्यानुसार कुठेही कसलाही बदल होत नाही. म्हणजे इल्ल हा शब्द संस्कृत, इंग्लिश, रुसी, जर्मन वगैरे भाषांमध्ये वापरतात, त्याप्रमाणेच क्रियाविशेषणाप्रमाणे किंवा अव्ययाप्रमाणे वापरला जातो. म्हणजे मराठीतल्याप्रमाणे ते क्रियापद नाही. कधीकधी भाषेतलं असं एखादं नसणं ही गंमतशीर नि अवघड असतं.